93.5 Red FM पे।
आला रे आला संग्राम आला।
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर नमस्कार, मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर आहेत पीएमपी प्रवासी मंचचे अध्यक्ष ऍक्टिव्हिस्ट जुगल राठी।
चला पुढे चला, चला पुढे चला।
बस बंद पडली।
अरे छोड ना, ये पुणे की बस की बात नाही।
नमस्कार।
नमस्कार।
हे आता कित्येक दिवस झालं पीएमपीएमएल बंद पडतायत, याचं एक अनऑफिशियल ऑडिट करत होतो इन्फॉर्मल, आणि प्रवाशांना सांगत होतो की माझ्या फेसबुक पेजवर फोटो काढून पाठवा रोज, बस बंद पडलेली दिसली की। आणि काय भयानक दृश्य होते, फोटो बघितले तर असं वाटेल की आपण राहतो कुठे, कुठल्या कसल्या शहरात आपण राहतो। तर याच्या मागचं मग एक आम्हाला जे काही कारण सगळे सारखे पुढे करतायत आणि सांगतायत की आपल्या बसेस जुन्या आहेत, बसेस जुन्या आहेत, नवीन बसेस आणाव्या लागतील, त्या आता येणार आहेत, त्याचं चाललंय सगळं, त्या आल्यावर सगळं ठीक होईल।
रोज किमान 40 ते 50 बसेस मार्गावर बंद पडतात आणि ऐकून आश्चर्य वाटेल, 40 ते 50 पैकी फक्त 4 ते 5 ह्या जुन्या बसेस बंद पडतात।
काय बोलता?
हा 40 ते 45 जे बसेस बंद पडणारे आहेत त्या मागच्या वर्ष 2-3 वर्षात घेतलेल्या नवीन बसेस आहेत।
हे तुम्ही कशावरनं सांगताय, म्हणजे तुम्ही काय?
दोन आहेत त्याचे माध्यम। मी स्वतः बसचा प्रवासी मागचे 25 वर्ष आहे, माझ्याकडे 5 असतो, मी कायम बसनी प्रवास करतो, स्वतः मार्गावर बंद पडलेल्या बसेस पाहतो, त्याच्या तक्रारी सुद्धा करतो, त्यामुळे तक्रार क्रमांक सुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहे। आणि त्याच्यातून ज्या बंद पडणाऱ्या बसेसपैकी जुन्या बसेसचा प्रमाण हा 10 ते 20% जास्त नाही, बंद पडणाऱ्यामध्ये नवीन बसेसच जास्त आहेत।
मी तुम्हाला म्हटलं होतं ना की तुमचा विश्वासच बसणार नाही, इट्स गोइंग टू बी ॲब्सोल्युटली शॉकिंग। आपण थोडं अजून बोलूया जुगल राठी यांच्याशी, पण त्याच्या आधी सुपरहिट
गाणं।
मी आहे संग्राम 93.5 रेड एफ एम, पा जावे रहो।